नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर संमेलन वेवसाचो एक भाग म्हणून निर्मात्यांच्या अर्थवेवस्थे खातीर $1 अब्ज निधी जाहीर केला. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी नितळ उर्जा आनी शाश्वत शारीत वाढ जावपा खातीर राज्याच्या वचनबद्धतेचो एक भाग म्हणून राज्यांतल्या सगळ्या पालिका महामंडळाचे रुपांतर सौर शारांनी करतले अशें जाहीर केला. होळी हो रंगाचो पारंपरीक सण आयज पुराय देशभर व्हडा उमेदीन आनी खुशयेन मनयतात. छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आता पुराय खबरो. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर संमेलनाचो एक भाग म्हणून निर्मात्यांच्या अर्थवेवस्थे खातीर $1 अब्ज निधी जाहीर केला. काल नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या वेव 2025 विशींच्या उच्च पावण्यावेल्या अधिवेशनात मंत्री वैष्णव उलयताले. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान आयोजित केल्ल्या ह्या अधिवेशनात वेव 2025 पयली आंतरराष्ट्रीय समुदायाक गुंतवपाचो यत्न केल्लो. मुंबईच्या गोरेगावांतल्या फिल्म सिटी लागसार पहिली भारतीय सृजनशील तंत्रज्ञान संस्था स्थापन जातली अशी माहिती मंत्री वैष्णव हांणी दिली. मिडिया आणि मनरिजवण उद्देगा खातीर चर्चा सहकार्य आणि नवनिर्माण वाढवपा खातीर वेव्स एक मुखेल माची म्हणून काम करतले असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. संद सोदून काढपाक आव्हानांक तोंड दिवपाक आणि ह्या क्षेत्राचा फुडार घेऊपाक उद्देग फुडारी भागधारक आणि नवनिर्माण करप्यांक एकठांय हाडटले हाचेर तांणी भर दिलो. नितळ उर्जा आणि शाश्वत शारीत वाढ करपा खातीर राज्याच्या वचनबद्धतेचो एक भाग म्हणून राज्यातल्या सगळ्या पालिका महामंडळाचे रुपांतर सौर शारांनी करतले असे उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी जाहीर केला. काल गोरखपुरांत जाल्ल्या राष्ट्रीय नितळ हवेच्या कार्यावळीचेर 3 दिसांच्या कार्यशाळेच्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या निमण्या अधिवेशनात तांणी ही घोषणा केली. उत्तर प्रदेशात 22,000 मेगावॉट नितळ उर्जा तयार करपाचो लक्ष आसा असे मुखेलमंत्री आदित्यनाथ हांणी स्पष्ट केले. अयोध्या पयलींच राज्यांतले पहिले सौर शार जाला, तातूंत 6,000 मेगावॉट नवीकरणीय उर्जा तयार जाता असे तांणी फुडें सांगले. तेच प्रमाण बुंदेलखंडातय 5,000 मेगावॉट क्षमताय आशिल्लो 5वी उर्जा मार्ग तयार केला असे तांणी मुखार सांगले. 2070 मेरेन भारताचे नितळ शून्य उत्सर्जनेचे ध्येय साध्य करपा खातीर राष्ट्रीय ते थळाव्या मेरेन सगळ्या पावण्यावेल्यान सामूहिक यत्न करचे पडटले असे मुखेलमंत्र्यांनी फुडें सांगले. पर्यावरण संवर्धनात लोकांचो वांटो घेवचो गरजेचो हाचेर तांणी भर दिलो. लोकांचो सहभाग नासतना खंयचीच चळवळ यशस्वी जावंक शकना असे तांणी सांगले. होळी हो रंगाचो सण आयज पुराय देशभर पारंपारीक तरेन व्हडा उमेदीन आनी खुशयेन मनयतात. हो उत्सव वसंत ऋतूचो आगमन, वायटाचेर बऱ्याचे, जैताचे प्रतीक आनी एकचाराच्या भावनेक पोसवण दिता. जाती, पंथ, पिराय आनी लिंग हांच्या आडमळ्यांक हुपून लोकांक एकठांय हाडून समता आनी भावपण ह्या उत्सवांत दिसून येता. होळीच्या एका दिसा आदी मनयल्ल्या होलिका दहनांतल्यान उत्सवाची सुरवात जाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी होळीच्या निमतान नागरिकांक परबी भेटयल्यो. हो उत्सव सुख आनी उमेद हाडटा असे तांणी आपल्या संदेशान सांगला. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी पुराय राष्ट्राक परबी दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी होळीच्या निमतान सगळ्या लोकांक परबी भेटयल्यात. खोशयेन भरिल्लो हो उत्सव देशांतल्या लोकां मदल्या एकचाराचे रंग घटमूट करता, सगळ्यांच्या जिवितान नवी उमेद आनी उर्जा हाडटलो असे तांणी सोशल मिडिया पोस्टान उक्तायले. छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. काल बिजापूरांतल्या वरिष्ठ पुलीस आणि केंद्रीय राखीव पुलीस दळाच्या अधिकाऱ्या मुखार एका जोडयेन आत्मसमर्पण केले. बिजापूराचे वरिष्ठ पुलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव हांणी सांगले, आत्मसमर्पण केल्ल्यान नक्षलवाद्यांनी पोकळ आणि अमानवीय माओवादी विचारसरणीचेर निराशा, वरिष्ठ कार्यकर्त्यांनी निरपराधांचेर केल्ल्या आदिवासींचे शोषण आणि सुरक्षा दळांच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्स 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यावर प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
परतुनीक फावट येवकार. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज सांजे वेळा 3 दिसांच्या भेटी खातीर आसामात पावले. ह्या वेळार ते जायत्या कार्यावळींक हाजीर रावपाचे आसात. ते जोरहाट विमानतळा सावन गोलघाटक वतले आनी रातच्या वेळार देरगांवच्या लचित बार्फुकन पुलीस अकादमीत रावतले. फाल्यां सकाळीं मंत्री शाह मिझोरामाक वचचे पयलीं अत्याधुनीक पुलीस अकादमीचें उक्तावण करतले. दनपरां 2 वरांचेर आसाम रायफल आस्थापना जोकाव सांगात स्थलांतरीत करपा खातीर ऐजवालांत जावपी कार्यावळीक ते हाजीर आसतले. उपरांत ते परतून गुवाहाटींत येतले. आयतारा कोकराझार जिल्ल्यांतल्या दोतमा हांगा ऑल बोडो विद्यार्थी संघटनेचे 57व्या वर्सुकी परिशदेंत घरमंत्री मार्गदर्शन करतले. ते उपरांत नवी दिल्लीक परत येवचे पयलीं ह्या वाठारांतल्या मुखेलमंत्र्या वांगडा गुवाहाटींतल्या ईशान्य राज्यां खातीर नव्या गुन्यांवकारी कायद्याचो नियाळ घेतले. तेलंगणांत आमदारांच्या कोटा खाला विधीमंडळाचे वांगडी म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्ले 5 उमेदवार काल उमेदवारी फाटी घेवपाच्या निमण्या दिसा एकमतान वेचून आयले. रिटर्निंग ऑफिसर उपेंदर हांणी 5 उमेदवारांक वेचून आयले अशें जाहीर करून तांकां अधिकृत प्रमाणपत्रां दिल्यांत. आदल्यो खासदार आनी फिल्म अभिनेत्री विजय शांती, अडंकी दयाकर आनी शंकर नायक सत्ताधारी काँग्रेस पक्षांतल्यान वेचून आयल्यो जाल्यार एन सत्यम काँग्रेसीच्या आदारान वेचून आयले. विरोधी पक्षाचे BRS उमेदवार दासोजू श्रावणूय वेचून आयलेत. केंद्रीय कायदो आनी न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल हांणी राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP संविधानाच्या 8व्या अनुसुचीत मान्यताय मेळिल्ल्या भाषांक आनी राज्याच्या मायभासांक चालना दिवपाच्या तरतुदी आस्पावीत आसा अशें सांगले. काल राती पुड्डुचेरींत पद्मश्री पुरस्कृत आनी थाविल मेस्ट्रू दच्छनमुर्ती हांच्या सत्कार सुवाळ्यांत उलयतना मंत्रीमंडळान 8व्या अनुसुचीत नोंद जाल्ली शास्त्रीय भास म्हणून तमीळ भाशेक प्रोत्साहन दितले आनी NEP खाला फावो ते महत्व दितले हाचेर भर दिलो. हेर भासांचोय वेळापत्रकांत आस्पावीत केला अशें मंत्रीमंडळान सांगले. पुड्डुचेरी राज्यांत अनुसुचीत जातींनी चळवळींत आयोजीत केल्ल्या कार्यावळींत मंत्री मेघवाल हांणी दच्छनमुर्तींचो भोवमान केलो. ह्या संदर्भांत पुडुचेरी विधानसभा अध्यक्ष R. Silvam, घरमंत्री A. Namiswayam, आदी द्रविदार कल्याण मंत्री साई जे सरवणकुमार, भाजपाचे आमदार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. हाच्या आदी मंत्री मेघवाल हांणी पुडुचेरी विधानसभा अध्यक्षाकडेन बसका घेतली आनी केंद्रीय प्रदेशांतल्या भाजपाचे मंत्री आनी आमदार हांचे कडेन चर्चा केली. दिल्ली प्रदुशणापासून मुक्त करपाच्या हेतान काल मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी निवळ, पाचवे आनी भलायकेन भरिल्ल्या शाराची येवजण आखली. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षपदाचेर राष्ट्रीय राजधानी निवळ आनी प्रदुशण मुक्त करपाच्या पावण्यार चर्चा करपा खातीर बसकेंत पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा आनी पर्यावरण आनी भौशीक बांदकाम खातें, दिल्ली पुलीस, हवेचो दर्जो वेवस्थापन आयोग, दिल्ली उदरगत प्राधिकरण आनी नागरी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. हे बसकेन मुखेलमंत्र्यांनी खात्यांक आनी प्रदुशण नियंत्रणाच्या यत्नांक गती दिवपाचे निर्देश दिले. एका निवेदना प्रमाण धुल्ल प्रदुशणा आड झुजपा खातीर स्प्रिंकलर आनी स्मॉक बंदूक वापरतले अशें मुखेलमंत्र्यांनी जाहीर केलां. वाहनांच्या उत्तेजनाचेर नियंत्रण दवरपा खातीर दिल्लीच्या शिमेचेर अंमलबजावणी पंगडाचो आंकडो वाडोवपाचोय निर्देश दिला. प्रदुशणाक मुखेल योगदान दिवपी लोकांचो आस्पाव ह्या पुनर्वलोकन केल्लो खंयच्याय उल्लंघना उपरांत खर देखरेख आनी बेगीन कारवाय जाती हाचेर मुखेलमंत्र्यांनी भर दिलो. खात्यांमदीं समन्वयात्मक यत्न सुनिश्चित करपा खातीर एका सप्तका भितर कृती आराखडो सादर करपाचो निर्देश तांणी अधिकाऱ्यांक दिला. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, लदाख, गिलगीत, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद आनी अरुणाचल प्रदेशांत एकसुरे सुवातेर पावस पडपाचो अदमास उक्तायला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर संमेलन वेब्साचो एक भाग म्हणून निर्मात्याच्या अर्थवेवस्थे खातीर $1 अब्ज निधी जाहीर केला. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी नितळ उर्जा आनी शाश्वत शारी वाढ करपा खातीर राज्याच्या वचनबद्धतेचो एक भाग म्हणून राज्यांतल्या सगळ्या पालिका महामंडळाचे रुपांतर शौर सारांनी करतले अशें जाहीर केला. होळी हो रंगाचो पारंपरीक सण आयज पुराय देशभर व्हडा उमेदीन मनयतात. छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आज सांजे 6:30 मिनिटांनी ऐकूंक मेळटले. नमस्कार.